वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं
श्री गणेशाय नमः। आज या परम मंगल दिवशी आपण श्री गणपतीच्या पार्थिव मूर्तीचं पूजन करणार आहोत। पौराणिक मंत्राप्रमाणे आपली पूजा होणार आहे। सूचीप्रमाणे सगळं पूजा साहित्य तयार आहे ना?
हो
ठीक आहे। तर मग प्रारंभी आपल्या स्वतःच्या कपाळाला पिंजर लावून घ्या।
लावली।
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। हां, आता हातात पाण्याने भरलेलं भांड आणि पळी घ्या। अंगावर एखादं वस्त्र म्हणजे शाल घ्या आणि आपल्या घरातल्या देवांपुढे जाऊन त्या देवांपुढे एक विडा ठेवा, त्याच्यावर काही दक्षिणा ठेवा आणि त्याच्यावर पाणी सोडा। त्याचप्रमाणे आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून मग इथे श्री गणपती मूर्तीच्या समोर पाटावर येऊन बसा। आलात? नमस्कार। ठीक आहे। आता एक लक्षात ठेवायचं, पूजेला बसताना नेहमी पूर्वेकडे किंवा पश्चिमकडे तोंड करून बसायचं, पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे, पण दक्षिणेकडे मात्र तोंड करून पूजेला बसायचं नाही। ठीक आहे। आणखी एक गोष्ट, जर पूजेच्या वेळी पतीबरोबर पत्नी बसणार असेल तर पत्नीनं पतीच्या उजव्या बाजूला बसायचं असतं। आता आपण पूजेचा प्रारंभ करूया। ठीक आहे। तर पहिल्यांदा दोन आचमनं करायची असतात, काय करा, हां ह्या डाव्या हातात पळी आहे ना, त्याने उजव्या हातात पाणी घ्या, ते प्या। ओम केशवाय नमः। पुन्हा दुसऱ्यांदा ओम नारायणाय नमः। तिसऱ्यांदा ओम माधवाय नमः। आता हात धुवून टाका खाली। ओम गोविंदाय नमः। पुन्हा ओम केशवाय नमः। ओम नारायणाय नमः। ओम माधवाय नमः। आता हात धुवून टाका। ओम गोविंदाय नमः। आता हात पुसा, हात जोडा, मी उरलेले नावं म्हणतोय। ओम विष्णवे नमः। ओम मधुसूदनाय नमः। ओम त्रिविक्रमाय नमः। ओम वामनाय नमः। ओम श्रीधराय नमः। ओम ऋषिकेशाय नमः। ओम पद्मनाभाय नमः। ओम दामोदराय नमः। ओम संकर्षणाय नमः। ओम वासुदेवाय नमः। ओम प्रद्युम्नाय नमः। ओम अनिरुद्धाय नमः। ओम पुरुषोत्तमाय नमः। ओम अधोक्षजाय नमः। ओम नारसिंहाय नमः। ओम अच्युताय नमः। ओम जनार्दनाय नमः। ओम उपेंद्राय नमः। ओम हरये नमः। ओम श्रीकृष्णाय नमः। आता प्राणायाम करायचा आहे। आपलं नाक असं धरायचं आणि श्वासात येऊन एकदा सोडायचा। मी मंत्र म्हणतो। प्रणवस्य परब्रह्मऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंद प्राणायामे विनियग। ओम भू ओम भुवः ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपाम सत्यम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्मभूर्भुवस्वरोम। आता आपला उजव्या हातानं पहिल्यांदा उजव्या कानाला हात लावला, आता डाव्या कानाला त्याच कानाला। ठीक आहे। आता याच्या पुढे आपण हात जोडा, पिंजर लावलेले अक्षता हातात घ्या। देवांना नमस्कार करायचा आहे तर ते हातात घेऊन नमस्कार करा। ओम श्रीमन महागणाधिपतये नमः। कुलदेवताभ्यो नमः। आपली कुलदेवता कोण असेल त्याचं स्मरण करायचं। ग्रामदेवताभ्यो नमः। स्थानदेवताभ्यो नमः। वास्तुदेवताभ्यो नमः। मातापितृभ्यां नमः। श्रीलक्ष्मीनारायणाभ्यां नमः। उमामहेश्वराभ्यां नमः। शशिपुरन्दराभ्यां नमः। कालकामपरशुरामेभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः। सर्वेभ्यो गोब्राह्मणेभ्यो नमो नमः। आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमो नमः। निर्विघ्नमस्तु। आता ह्याच्यानंतर तुम्ही हात जोडा, मी मंत्र म्हणतो, देवाला प्रार्थना करायची आहे। सजयति सिंदूरवदनो देवो यत्पादपंकजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीनाशयति विघ्नानां ಸುಮುಖಶ್ಚ ಏಕದಂತಶ್ಚ ಕಪಿಲೋ ಗಜಕರ್ಣಕಃ ಲಂಬೋದರಶ್ಚ ವಿಕಟೋ ವಿಘ್ನನಾಶೋ ಗಣಾಧಿಪಃ ಧೂಮ್ರಕೇತುರ್ಗಣಾಧ್ಯಕ್ಷೋ ಬಾಲಚಂದ್ರೋ ಗಜಾನನಃ ದ್ವಾದಶ ಏತಾನಿ ನಾಮಾನಿ ಯಃ ಪಠೇತ್ ಶೃಣುಯಾದಪಿ ವಿದ್ಯಾರಂಭೇ ವಿವಾಹೇ ಚ ಪ್ರವೇಶೇ ನಿರ್ಗಮೇ ತಥಾ ಸಂಗ್ರಾಮೇ ಸಂಕಟೇ ಚೈವ ವಿಘ್ನಸ್ತಸ್ಯ ನ ಜಾಯತೆ ಶುಕ್ಲಾಂಬರಧರಂ ದೇವಂ ಶಶಿವರ್ಣಂ ಚತುರ್ಭುಜಂ ಪ್ರಸನ್ನವದನಂ ಧ್ಯಾಯೇತ್ ಸರ್ವವಿಘ್ನೋಪಶಾಂತಯೇ ಸರ್ವಮಂಗಲಮಾಂಗಲ್ಯೇ ಶಿವೇ ಸರ್ವಾರ್ಥ ಸಾಧಿಕೆ ಶರಣ್ಯೇ ತ್ರ್ಯಂಬಕೇ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮೋಸ್ತುತೆ ಸರ್ವದಾ ಸರ್ವಕಾರ್ಯೇಷು ನಾಸ್ತಿ ತೇಷಾಂ ಅಮಂಗಲಂ ಯೇಷಾಂ ಹೃದಿಸ್ಥೋ ಭಗವಾನ್ ಮಂಗಲಾಯತನಂ ಹರಿ ತದೇವ ಲಗ್ನಂ ಸುದಿನಂ ತದೇವ ತಾರಾಬಲಂ ಚಂದ್ರಬಲಂ ತದೇವ ವಿದ್ಯಾಬಲಂ ದೈವಬಲಂ ತದೇವ ಲಕ್ಷ್ಮೀಪತೇ ತೇ ಗೃಯುಗಂ ಸ್ಮರಾಮಿ ಲಾಭಸ್ತೇಷಾಂ ಜಯಸ್ತೇಷಾಂ ಕುತಸ್ತೇಷಾಂ ಪರಾಜಯಃ ಯೇಷಾಂ ಇಂದೀವರಶ್ಯಾಮೋ ಹೃದಯಸ್ಥೋ ಜನಾರ್ದನ ವಿನಾಯಕಂ ಗುರುಂ ಭಾನುಂ ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣುಮಹೇಶ್ವರಾನ್ ಸರಸ್ವತೀಂ ಪ್ರಣಮ್ಯಾದೌ ಸರ್ವಕಾರ್ಯಾರ್ಥ ಸಿದ್ಧೇ ಅಭೀಪ್ಸಿತಾರ್ಥ ಸಿದ್ಧ್ಯರ್ಥಂ ಪೂಜಿತೋ ಯಃ ಸುರಾಸುರೈಃ ಸರ್ವವಿಘ್ನರಸ್ತಸ್ಮೈ ಗಣಾಧಿಪತಯೇ ನಮಃ ಸರ್ವೇಷ್ವಾರಬ್ಧಕಾರ್ಯೇಷು ತ್ರಯಸ್ತ್ರಿಭುವನೇಶ್ವರಾಃ ದೇವಾದಿಶಂತು ನಃ ಸಿದ್ಧಿಂ ಬ್ರಹ್ಮೇಶಾನ ಜನಾರ್ದನಃ ಅದ ಆಪಲ್ಲಾ ಸಂಕಲ್ಪ ಕರಾಯಚ ಆಯ್ ಹಿ ಜೇ ಆಪಣ ಪೂಜಾ ಕರ್ತೋ ತ್ಯಾಚಾ ಸಂಕಲ್ಪ ಆಯ್ ತ್ಯಾ ಸಂಕಲ್ಪಾಚ್ಯಾ ವೇಳಿ ತ್ಯಾ ತ್ಯಾ ದಿವಸಾಚೆ ಜೆ ನಕ್ಷತ್ರ ತಿಥಿ ವಾರ ವಗೈರೆ ಪಂಚಾಂಗಾತ್ ಪಾಹುನ್ ಮನಾಯಚೆ ಅಸ್ತಾತ್ ಪರಂತು ತೆ ಜರ್ ಜಮಲೆ ನಾಹೀ ತರ್ ಮೀ ಜೊ ಆತಾ ಪುಢೆ ಮಂತ್ರ ಮಣಾರ ಆಯ್ ತ್ಯಾನೆ ಕಾರ್ಯಸಿದ್ಧಿ ಹೋಣಾರ ಆಯ್ ಆಪಣ ಹಾತ್ ಜೋಡಾ ಮೀ ಸಂಕಲ್ಪ ಮಂತ್ರ ಮಂಟು ಶ್ರೀಮದ್ಭಗವತೋ ಮಹಾಪುರುಷಸ್ಯ ವಿಷ್ಣುರಾಜ್ಞಯ ಪ್ರವರ್ತಮಾನಸ್ಯ ಅದ್ಯ ಬ್ರಹ್ಮಣಃ ದ್ವಿತೀಯೇ ಪರಾರ್ಧೇ ವಿಷ್ಣುಪದೇ ಶ್ರೀ ಶ್ವೇತವಾರಾಹ ಕಲ್ಪೇ ವೈವಸ್ವತ ಮನ್ವಂತರೇ ಕಲಿಯುಗೇ ಪ್ರಥಮಚರಣೇ ಭರತವರ್ಷೇ ಭರತಖಂಡೇ ಜಂಬುದ್ವೀಪೇ ದಂಡಕಾರಣ್ಯೇ ದೇಶೇ ಗೋದಾವರ್ಯಾಃ ದಕ್ಷಿಣೇ ತೀರೇ ಶಾಲಿವಾಹನಶಕೆ ಅಮುಕನಾಮ ಸಂವತ್ಸರೆ ದಕ್ಷಿಣಾಯನೆ ವರ್ಷರ್ಥೋ ಭಾದ್ರಪದೇ ಮಾಸೆ ಶುಕ್ಲಪಕ್ಷೆ ಚತುರ್ಥ್ಯಾಂ ತಿಥೋ ಅಮುಕವಾಸರೆ ಅಮುಕ ದಿವಸ ನಕ್ಷತ್ರೆ ಅಮುಕಸ್ಥಿತೆ ವರ್ತಮಾನೆ ಚಂದ್ರೆ ಅಮುಕಸ್ಥಿತೆ ಶ್ರೀ ಸೂರ್ಯ ಅಮುಕಸ್ಥಿತೆ ಶ್ರೀ ದೇವಗುರೌ ಶೇಷು ಗ್ರಹೇಶು ಯಥಾಯಥಂ ರಾಶಿಸ್ಥಾನ ಸ್ಥಿತು ಸತ್ಸು ಅತ ಇತೆ ಆ ಶ್ಲೋಕ ಮೇ ಮಂಟೋ ತಿಥಿರ್ ವಿಷ್ಣುಸ್ತಥಾ ವಾರೋ ನಕ್ಷತ್ರಂ ವಿಷ್ಣುರೇವ ಚ ಯೋಗಶ್ಚ ಕರಣಂಚೈವ ಸರ್ವಂ ವಿಷ್ಣುಮಯಂ ಜಗತ್ ಶುಭನಾಮ ಯೋಗೇ ಶುಭಕರಣೆ ಏವಂ ಗುಣ ವಿಶೇಷಣ ವಿಶಿಷ್ಟಾಯಾಂ ಶುಭ ಪುಣ್ಯತಿಥೌ ಮಣ ಮಮ ಆತ್ಮನಃ
ಮಮ ಆತ್ಮನಃ
ಶ್ರುತಿ ಸ್ಮೃತಿ
ಶ್ರುತಿ ಸ್ಮೃತಿ
ಪುರಾಣೋಕ್ತ
ಪುರಾಣೋಕ್ತ
ಫಲ ಪ್ರಾಪ್ತ್ಯರ್ಥಂ
ಫಲ ಪ್ರಾಪ್ತ್ಯರ್ಥಂ
ಶ್ರೀ
ಶ್ರೀ
ಪರಮೇಶ್ವರ
ಪರಮೇಶ್ವರ
ಪ್ರೀತ್ಯರ್ಥಂ
ಪ್ರೀತ್ಯರ್ಥಂ
ಅಸ್ಮಾಕಂ
ಅಸ್ಮಾಕಂ
ಸಕಲ
ಸಕಲ
ಕುಟುಂಬಾನಾಂ
ಕುಟುಂಬಾನಾಂ
ಸ್ವಪರಿವಾರಾಣಾಂ
ಸ್ವಪರಿವಾರಾಣಾಂ
ದ್ವಿಪದ
ದ್ವಿಪದ
ಚತುಷ್ಪದ ಸಹಿತಾನಾಂ
ಚತುಷ್ಪದ ಸಹಿತಾನಾಂ
ಕ್ಷೇಮ
ಕ್ಷೇಮ
ಸ್ಥೈರ್ಯ
ಸ್ಥೈರ್ಯ
ಆಯುರಾರೋಗ್ಯ
ಆಯುರಾರೋಗ್ಯ
ಐಶ್ವರ್ಯ
ಐಶ್ವರ್ಯ
ಅಭಿವೃದ್ಧ್ಯರ್ಥಂ
ಅಭಿವೃದ್ಧ್ಯರ್ಥಂ
ಸಮಸ್ತ
ಸಮಸ್ತ
ಮಂಗಲ
ಮಂಗಲ
ಅವಾಪ್ತ್ಯರ್ಥಂ
ಅವಾಪ್ತ್ಯರ್ಥಂ
ಸಮಸ್ತ
ಸಮಸ್ತ
ಅಭ್ಯುದಯಾರ್ಥಂಚ
ಅಭ್ಯುದಯಾರ್ಥಂಚ
ಅಭೀಷ್ಟ ಕಾಮನಾ
ಅಭೀಷ್ಟ ಕಾಮನಾ
ಸಿದ್ಧ್ಯರ್ಥಂ
ಸಿದ್ಧ್ಯರ್ಥಂ
ಪ್ರತಿವಾರ್ಷಿಕ
ಪ್ರತಿವಾರ್ಷಿಕ
ವಿಹಿತಂ
ವಿಹಿತಂ
ಪಾರ್ಥಿವ
ಪಾರ್ಥಿವ
ಸಿದ್ಧಿವಿನಾಯಕ
ಸಿದ್ಧಿವಿನಾಯಕ
ದೇವತಾ
ದೇವತಾ
ಪ್ರೀತ್ಯರ್ಥಂ
ಪ್ರೀತ್ಯರ್ಥಂ
ಯಥಾ ಜ್ಞಾನೇನ
ಯಥಾ ಜ್ಞಾನೇನ
ಯಥಾ ಮಿಲಿತ
ಯಥಾ ಮಿಲಿತ
ಉಪಚಾರ ದ್ರವ್ಯೈಃ
ಉಪಚಾರ ದ್ರವ್ಯೈಃ
ಪೌರಾಣಿಕ ಮಂತ್ರೈಃ
ಪೌರಾಣಿಕ ಮಂತ್ರೈಃ
ಧ್ಯಾನಾವಾಹನಾದಿ
ಧ್ಯಾನಾವಾಹನಾದಿ
ಷೋಡಶೋಪಚಾರ
ಷೋಡಶೋಪಚಾರ
ಪೂಜನಂ
ಪೂಜನಂ
ಅಹಂ
ಅಹಂ
ಕರಿಷ್ಯೆ
ಕರಿಷ್ಯೆ
ಉದಕ ಸೋಡಾತಿ ತತ್ರಾದೌ ನಿರ್ವಿಘ್ನತಾ ಸಿದ್ಧ್ಯರ್ಥಂ ಮಹಾಗಣಪತಿ ಸ್ಮರಣಂ ಶರೀರ ಶುದ್ಧ್ಯರ್ಥಂ ಧ್ಯಾನಂ ಕರಿಷ್ಯೆ ಕಲಶ ಶಂಖ ಘಂಟಾ ಪೂಜನಂಚ ಕರಿಷ್ಯೆ ಅತ ಗಣಪತಿಜಿ ಪೂಜಾ ಕರಾಯಚೆ ಯಾ ಇಥೆ ಇಥೆ ಅಕ್ಷತಾ ಆಯ್ತು ತ್ಯಾಚಾರ ಹಾ ಗಣಪತಿ ಮ್ಹಣಜೆ ಸುಪಾರಿ ಠೇವಲೇಲಿ ಆಹೆ ಚಲಾ ಆಪಣ ಗಂಧ ಅಕ್ಷತಾ ಫುಲ ವಹ ಆಣಿ ತ್ಯಾಚ ಸ್ಮರಣ ಕರಾ ವಕ್ರತುಂಡ ಮಹಾಕಾಯ ಸೂರ್ಯಕೋಟಿ ಸಮಪ್ರಭ ನಿರ್ವಿಘ್ನಂ ಕುರು ಮೇ ದೇವ ಸರ್ವಕಾರ್ಯೇಷು ಸರ್ವದಾ ಆತ ತ್ಯಾಲಾ ನೈವೇದ್ಯ ದಾಖವಾ ಗುಳುಕೊಬ್ಬರ್ಯಾಚಾ ಠೀಕ ಆಯ್ ಆತಾ ಹ್ಯಾ ಗಣಪತಿಚ ಆಪಣ ಪೂಜನ ಕೇಲೇಲ ಆಯ್ ತ್ಯಾಚ ತ್ಯಾಚಪ್ರಮಾಣೆ ಆಪಲ್ಯಾಲಾ ಆತಾ ಆಪಲ್ಯಾ ಸಭೋವಾರ ಕಾಹಿ ಅಕ್ಷತಾ ಟಾಕಾಯಚೆ ಮ್ಹಣಜೆ ಹಿ ಜಿ ಕಾಹಿ ಆಪಲ್ಯಾಲಾ ರಾಕ್ಷಸ ಕ ವಿಘ್ನ ಉತ್ಪನ್ನ ಕರಣಾರಿ ಪಿಶಾಚ ವಗೈರೆ ಅಸ್ತೀಲ್ ತ್ಯಾಂಚಾ ಆಪಲ್ಯಾಲಾ ತ್ರಾಸ ಹೋ ನಾಯ್ ತ್ಯಾ ಆಪಲ್ಯಾ ಸ್ವಭಾವ ಅಕ್ಷತಾ ಟಾಕಾ ಅಪಕ್ರಾಮಂತು ಭೂತಾನಿ ಪಿಶಾಚಾ ಸರ್ವತೋ ರಿಷಂ ಸರ್ವೇಷಾಂ ಅವಿರೋಧೇನ ಪೂಜಾ ಕರ್ಮ ಸಮಾರಭೇ ठीक है आता हा जो तांब्या पूजेला घेतलेला तो इथे घ्या त्या तांब्याला गंध अक्षता आणि फूल लावा या तांब्यामध्ये सर्व तीर्थ आलेली आहेत आणि त्या तीर्थांच्या उदकाने आपण गणपतीची पूजा करणार आहोत अशी उदात्त कल्पना आहे मी मंत्र म्हणतो तुम्ही तांब्याला गंध अक्षता फूल लावा ಕಲಶಸ್ಯ ಮುಖೇ ವಿಷ್ಣು ಕಂಠೇ ರುದ್ರ ಸಮಾಶ್ರಿತಃ ಮೂಲೇ ತತ್ರ ಸ್ಥಿತೋ ಬ್ರಹ್ಮ ಮಧ್ಯೆ ಮಾತೃಗಣಾ ಸ್ಮೃತಃ ಕುಕ್ಷೌತು ಸಾಗರಾ ಸರ್ವೇ ಸಪ್ತದ್ವೀಪ ವಸುಂಧರ. ಯಾಚ ನಂತರ ಮಣೇಶ ಮಣ ಗಂಗೇಚ
ಗಂಗೇಚ
ಯಮುನೇಚೈವ
ಯಮುನೇಚೈವ
ಗೋದಾವರಿ
ಗೋದಾವರಿ
ಸರಸ್ವತಿ
ಸರಸ್ವತಿ
ನರ್ಮದೇ
ನರ್ಮದೇ
ಸಿಂಧು ಕಾವೇರಿ
ಸಿಂಧು ಕಾವೇರಿ
ಜಲೇಸ್ಮಿನ್
ಜಲೇಸ್ಮಿನ್
ಸನ್ನಿಧಿಂ ಕುರು
ಸನ್ನಿಧಿಂ ಕುರು
ಕಲಶಾಯ ನಮಃ
ಕಲಶಾಯ ನಮಃ.
ನಮಸ್ಕಾರ ಕಲಶಾಲ ಅಣಿ ಪುನಃ ಇದ ಅಕ್ಷತಲ ಸರ್ವೋಪಚಾರಾರ್ಥೆ ಗಂಧಾಕ್ಷತ ಪುಷ್ಪಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಲಾವಲಸ ಏನ. ಆತಾ ಹಾ ಜೋ ಇಥೆ ಶಂಖ ಠೇವಲೇ ತ್ಯಾಚಿ ಆತಾ ಆಪಲ್ಯಾಲಾ ಪೂಜಾ ಕರಾಯಚಿ. ತೋ शंख तामनात घ्या, धुवा धुवा पुसा चांगला आणि ठेवा परत. आता त्याला नुसतं गंध आणि फुलं वा, हां त्याला अक्षता व्हायच्या नाही अशी रूढी आहे. तसंच बायकांनी शंखाची पूजा करायची नाही हे लक्षात ठेवायचं. मी मंत्र म्हणतो, शंखादौ चंद्रदैवत्यम कुक्षौ वरुण देवता पृष्ठे प्रजापतिश्चैव ग्रे गंगा सरस्वती ತ್ರೈಲೋಕೆ ಯಾನಿ ತೀರ್ಥಾನಿ ವಾಸುದೇವಸ್ಯ ಚಾಜ್ಞೆಯ ಶಂಖೆ ತಿಷ್ಠಂತಿ ವಿಪ್ರೇಂದ್ರ ತಸ್ಮಾತ್ ಶಂಖಂ ಪ್ರಪೂಜಯೇತ್. ತ್ವಂ ಪುರಾ ಸಾಗರೋತ್ಪನ್ನೋ ವಿಷ್ಣುನಾ ವಿಧೃತಕರೇ ನಮಿತಃಸರ್ವದೇವೈಶ್ಚ ಪಾಂಚಜನ್ಯನಮೋಸುತೇ. ಪಾಂಚಜನ್ಯಾಯ ವಿದ್ಮಹೇ ಪಾವಮಾನಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನ ಶಂಖಃ ಪ್ರಚೋದಯಾತ್. ಶಂಖಾಯ ನಮಃ ಸರ್ವೋಪಚಾರಾರ್ಥೇ ಗಂಧಪುಷ್ಪಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಅತಃ ಹಿ ಜೀ ಘಂಟಾ ಆಯ್ ತೀ ಘಂಟಾ ಸುಧಾ ಅಶಿ ತಾಮನಾತ್ ಘ್ಯಾ, ಧುವಾ ಪುಸಾ. हाँ आणि त्याला घंटेला मात्र गंध अक्षता आणि फूल लाव. एकदा घंटा वाजव, का वाजवायची माहिती आहे? आगमार्थम तू देवानाम ठेवा, आगमार्थम तू देवानाम गमनार्थम तू रक्षसाम कुर्वे घंटारवं तत्र देवता वान लक्षणं घंटाये नमः सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि घंटानादं कुर्यात. पुन्हा एकदा घंटा वाजवा, ठीक ठेवा. आता इथे हा जो दिवा आहे त्या दिव्याची सुद्धा पूजा करायची आहे. त्याला गंधाक्षता फुल वहा. सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतरच्युति पूजा द्रव्याणि संप्रोक्ष आत्मानं च प्रोक्षेत. हे फूल घ्या, त्या पळीत पाणी घ्या आणि ते आपल्यावर शिंपडा आणि सगळ्या पूजा साहित्यावर असं प्रोक्षण करा. म्हणजे हे सगळं साहित्य आणि आपण स्वतः पवित्र झालो अशी कल्पना आहे. ठीक आहे, आता हा जो आपण काल्याचा गणपती आणलेला आहे त्याच्यात प्राणप्रतिष्ठा करायची आहे, तो सजीव होणार आहे अशी कल्पना आहे, ते मंत्र मी सांगणार आहे. आता काय करा, आपण हा जो इथे गणपती मूर्ती आहे त्या देवाच्या हृदयाला आपला उजवा हात लावून ठेवा. मी मंत्र म्हणतो, अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्मा विष्णु महेश्वरा ऋषः ऋग्यजुस्सामाथर्वाणि छन्दांसि परापराणशक्तिर्देवता आं बीजं ह्रीं शक्ति क्रौं कीलकम् अस्यां मृण्मयमूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोगः. ॐ आं ह्रीं क्रौं अं यं रं लं वं शं षं हं लं क्षं अः क्रौं ह्रीं आं हं सः सोऽहम् अस्यां मूर्तौ प्राणाय प्राणाः. ॐ आं ह्रीं क्रौं अं यं रं लं वं शं सं हं लं क्षं आ क्रौं ह्रीं आं हंसस्सोऽहम् अस्यां मूर्तौ जीवय्यः स्थितः. ॐ आं ह्रीं क्रौं अं यं रं लं वं शं सं हं लं क्षं आ क्रौं ह्रीं आं हंसस्सोऽहम् अस्यां मूर्तौ सर्वेन्द्रियाणि वाङ् मनः त्वक् चक्षु श्रोत्र जिह्वा घ्राण वाग् पाणिपाद पायुपस्थानी इह आगत्य सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा. आता ह्या मूर्तीमध्ये सगळे जे काही अवयव त्याचे आलेले आहेत त्या त्याला गर्भाधानादी पंचदश संस्कार सिद्ध्यर्थं पंचदश प्रणवा वृत्तीही करिष्ये. म्हणजे गर्भाधानापासून जे सगळे संस्कार होतात ते होण्याकरता आपण 15 ओंकार म्हणायचं आहे. म्हणा माझ्याबरोबर, ओम
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 ओम.
अशा प्रकारे या आपण गणपतीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. आता आपण एक दुर्वा घ्या आणि दुर्वेने त्या गणपतीच्या डोळ्यांना तूप लावा. सिद्धिविनायकाय नमः. तूप लावलं डोळ्याला, हां. आता गंध अक्षता फूल हळद कुंकू असं ह्या देवाला पहा. श्री ओम श्री सिद्धिविनायकाय नमः गंधाक्षत पुष्पं हरिद्रा कुंकुमं च समर्पयामि. वैलं, हां, फुलं पहा. कुसुमानी च समर्पयामी। हां आता धूप म्हणजे उदबत्ती आहे ना, ती देवाला ओवाळा। तसंच निरांजन असलं तर निरांजन ओवाळा, नाही तर तिथेच राहू दे, नुसतं दाखवा। ओम श्री सिद्धिविनायका नमः, धूपम दीपम च समर्पयामी। आता नैवेद्य दाखवायचं आहे, पुन्हा मंडळ करा, ते गुळखोबरं ती त्याच्यावर ठेवा आणि नैवेद्य दाखवा। आता याच्यावर काही दक्षिणा ठेवा, सुवर्ण पुष्प निष्क्रियार्थे दक्षिणा मंत्रपुष्पं च समर्पयामी। ज्ञान तेजो मये नेत्रे जगन मंगलकारके, उन्मीलिते उन्मीलिते मया भक्त्या मांगल्यम परिवर्धता। देवापुढे दक्ष हे ठेवा, विडा ठेवा,
ठेवला
हां ठेवला, त्याच्यावर काही दक्षिणा ठेवा आणि पाणी सोडा। आता याच्यानंतर मी मंत्र म्हणतो, तुम्ही हात जोडा, मी मंत्र म्हणणार आहे ते ऐकायचे। एकदंतम शूरुपकर्णम गजवक्त्रम चतुर्भुजम पाशांकुशधरम देवम ध्यायेत सिद्धिविनायकम श्री सिद्धिविनायकाय नमः, ध्यायामि आवाहयामि विघ्नेश सुरराजार्चितेश्वर अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थम गणनायक श्री सिद्धिविनायकाय नमः, आवाहनार्थे अक्षतान समर्पयामि। अक्षता घाला, आवाहनाकरता अक्षता घाला, घातल्यात
घातल्या।
आता देवाला आसन द्यायचं आहे, आवाहन केलं, मी मंत्र म्हणतो, तुम्ही अक्षता घाला पुन्हा। नानारत्न समायुक्तम कार्तस्वर विभूषणम आसनम देवदेवेश प्रीत्यर्थम प्रतिगृह्यताम श्री सिद्धिविनायकाय नमः, आसनार्थे अक्षतान समर्पयामी। आता एक पळीत पाणी घ्या थोडं, त्याच्यात थोडं गंधाक्षता वगैरे घाला आणि ते त्याला अर्पण करा। पाद्यम गृहाण देवेश सर्वक्षेम समर्थभो भक्त्या समर्पितम तुभ्यम लोकनाथ नमोस्तुते श्री सिद्धिविनायका नमः, पाद्यम समर्पयामी। नुसतं फुलानं पाणी शिंपडा, पहिले शिंपडलं आता याच्यानंतर देवाला गंध अक्षता फुलं मिश्रित असं अर्घ्य त्याच्यावर अर्पण करा, प्रोक्षण करा। नमस्ते देवदेवेश नमस्ते धरणीधर नमस्ते जगदाधार अर्घ्यम न प्रतिगृह्यताम श्री सिद्धिविनायका नमः, अर्घ्यम समर्पयामी। झालं, आता देवापुढे देवावर दुर्वेने पाणी शिंपडा। कर्पूरवासितं वारी मंदाकिन्या समारुतं आचम्यतां जगन्नाथ मया दत्तं हि भक्तितः श्री सिद्धिविनायकाय नमः, आचमनीयं समर्पयामि। वाहिलं पाणी
हो।
आता या सिद्धी मंत्रानं मी जो म्हणणार आहे, देवावर फुलानं पुन्हा एकदा पाणी शिंपडा। गंगादि सर्वतीर्थेभ्यो मया प्रार्थनया ऋतं तोयमेतत् सुखस्पर्शं स्नानार्थं प्रतिगृह्यतां श्री सिद्धिविनायकाय नमः, स्नानं समर्पयामि। आता पंचामृताचं स्नान घालायचं आहे। पहिल्यांदा ते पा तिथे कचोळ्यात पाच वस्तू आहेत ना,
हो,
त्यातलं पहिल्यांदा दूध व्हायचं आहे देवाला। काय करायचं, पहिल्यांदा दूध असं दुर्वा घ्या, ते दुधात बुडवा आणि देवावर प्रोक्षण करा। त्याच्यानंतर साधं पाणी प्रोक्षण करा आणि मग अक्षता व्हा, असं पाच वेळा करायचं आहे। मी दरवेळचे तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा काय व्हाता, दूध
दूध
दूध व्हा। हां मी मंत्र म्हणतो, तुम्ही दूध व्हा। कामधेनो समुद्भूतम देवर्षि पितृसन तृप्तिदम पयो ददामि देवेश स्नानार्थं प्रतिगृह्यताम श्री सिद्धिविनायकाय नमः, पयस्नानं समर्पयामि। तदनन्तरं शुद्धोदकस्नानं समर्पयामि, सकलपूजार्थे अक्षतान समर्पयामि। आता याच्यानंतर दही आपल्या देवाला व्हायचं आहे, तुम्ही दही असंच दुर्वेनं घ्या, व्हा पुन्हा शुद्ध पाणी व्हा, आणखी मग अक्षता व्हा। मी मंत्र म्हणतो, चंद्रमंडल संकाशम सर्वदेव प्रियम दधी नानार्थं ते प्रयच्छामि गृहाण गणनायक श्री सिद्धिविनायकाय नमः, दधी स्नानं समर्पयामि, शुद्धोदक स्नानं समर्पयामि, सकल पूजार्थे अक्षतान समर्पयामि। आता याच्यानंतर व्हायचं आहे तूप, तिथे पाहा त्या तूप आहे ना, ते तूप थोडं दुर्वेनं लावा आणि मगाच्यासारखं शुद्ध पाणी आणि मग अक्षता वहा। आज्यम सुराणाम आहार आज्यम यज्ञे प्रतिष्ठितम आज्यम पवित्रम परमं स्नानार्थं प्रतिगृह्यताम श्री सिद्धिविनायकाय नमः, घृतस्नानं समर्पयामि, शुद्धोदक स्नानं समर्पयामि, सकल पूजार्थे अक्षतान समर्पयामि। आता याच्यानंतर जो मी मंत्र म्हणतोय त्या मध आहे, तो मधा मध देवाला दुर्वेण लाभ, मधाचा मी मंत्र म्हणतो आणि तुम्ही त्याप्रमाणे क्रिया करा। सर्वौषधी समुत्पन्नम पीयूष मधुरम मधु स्नानार्थं ते प्रयच्छामि गृहाण गिरिजासुत श्री सिद्धिविनायकाय नमः, मधुस्नानं समर्पयामि, तदनन्तरं शुद्धोदक स्नानं समर्पयामि, सकल पूजार्थे अक्षतान समर्पयामि। आता साखर व्हायची देवाला, ती साखर घाला आणि मग साधं पाणी आणि पुन्हा अक्ष दाबा. इक्षुदंड समुद्भूत दिव्य शर्करया अहम स्नापयामी महाभक्त्या प्रीतो भवशिवात्मज श्री सिद्धिविनायकाय नमः. शर्करास्नानं समर्पयामी, शुद्धोदकस्नानं समर्पयामी, सकल पूजार्थे अक्षतान समर्पयामी. झालं. आता देवाला गंधमिश्रित पाणी त्या देवावर शिंपडा आणि नंतर पुन्हा शुद्ध असं पाणी शिंपडा. कर्पूरैला समायुक्तं सुगंधद्रव्य संयुतं गंधोदकं कणाध्यक्ष स्नानार्थं प्रतिगृह्यतां. गंधोदकस्नानं समर्पयामि, तदनन्तरं शुद्धोदकस्नानं समर्पयामि. श्रीसिद्धिविनायकाय नमः. गंधाक्षतपुष्पं समर्पयामि श्रीसिद्धिविनायकाय नमः. आता हळद कुंकू देवाला वाहा, तसंच धूप आणि दीप ओवाळा. मी मंत्र म्हणतो. हरिद्रां कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि, धूपदीपौ समर्पयामि श्रीसिद्धिविनायकाय नमः. नैवेद्यार्थे शेष पंचामृत नैवेद्यं समर्पयामि. ते उरलेलं पंचामृत आहे ना, ते इथे घ्या, ठेवा देवापुढे. चौकोनी मंडळ करा, त्याच्यावर ते ठेवा, ठेवलं. आता पाणी फिरवा त्यासमोर. मी मंत्र म्हणतो. ओम प्राणाय नमः, ओम अपानाय नमः, ओम व्यानाय नमः, ओम उदानाय नमः, ओम समानाय, ओम ब्रह्मणे नमः. झालं. पुन्हा एकदा पाणी फिरवा. ओम प्राणाय नमः, ओम प्राणाय नमः, अपानाय नमः, ओम व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः. झालं. आता देवाला नमस्कार करा. तीनदा पाणी सोडा याच्यात. उत्तरापोषणं हस्तप्रक्षालनं मुखप्रक्षालनं च समर्पयामि, करोद्वर्तनार्थे चंदन. चंदन लावा देवाला, म्हणजे गंध लावा. करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि असं लावलं. हां, आता एक विडा ठेवा आणि त्याच्यावर पाणी, त्या विड्यावर पाणी सोडा तिथे. श्री सिद्धिविनायकाय नमः. मुखवासार्थे पूई पूगीफलतांबूलं सुवर्ण निष्क्रय दक्षिणां समर्पयामि. काही दक्षिणा ठेवा. आपल्याला काय सोनं ठेवणं परवडणार नाही, तर नुसतेच काय 10 पैसे असले तरी चालते, पण त्याला एक प्रतीक म्हणून ते ठेवायचं. हां, सुवर्ण दक्षिणां निष्क्रय दक्षिणां समर्पयामि. आता देवापुढे विडा ठेवलेला आहे. सिद्धिविनायकाय नमः. मंत्रपुष्पं फुलं पहा, मंत्रपुष्पं समर्पयामि. अशा प्रकारे आपली ही पहिली पूजा झालेली आहे. आता ह्यातलं एक फूल घ्या देवावरचं, हुंगा, आणि उत्तर दिशेकडे टाक. उत्तर दिशेकडे टाकायचं. टाकलं. हां, अनेन पूर्वाराधनेन तेन श्री सिद्धिविनायक प्रियताम उत्तरे निर्माल्यं विसृज अभिषेकं कुर्यात. आता श्री गणपतीवर महाभिषेक करायचा आहे. त्यासाठी श्री गणपती अथर्वशीर्षाचं एक संपूर्ण आवर्तन म्हटलं जाणार आहे. ते म्हणून होईपर्यंत आपण एक दुर्वा घ्या आणि त्या दुर्वेच्या टोकानं श्री गणपती मूर्तीवर पाणी प्रोक्षण करीत राहायचं आहे.
ॐ भद्रं कर्णे वैश्रुयाम देवा भद्रं पश्येमा शुभेत्राः शिरैरङ्गये सुष्ठुभानुसत्यनो द्रव्यक्षेम देवहि संयदायुः. ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवा, स्वस्ति न पूर्णा विश्ववेदाः, स्वस्ति न स्वार्यो अरिष्ठनेम, स्वस्ति नो ग्रहस्वचरदधातु. ॐ नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं दत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खर्विदं ब्रह्मासि, त्वं साक्षादात्मासि नित्यं, हृदं वच्मि, सत्यं वच्मि, अवत्वं माम् अववक्तारम्, अवश्रोतारम्, अवदातारम्, अवधातारम्, अवानुचारमवशिष्यम्, अवपश्चात्तात्, अवपुरस्तात्, अवोत्तरात्तात्, अवदक्षिणात्तात्, अवचोर्ध्वात्तात्, अवाधरात्तात्, सर्वतो मां पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मयस्वञ्जनमयः, त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः, त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि, सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वत्तिष्ठति, सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति, सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति, त्वं भूमिरापो नलो निरो नभः, त्वं चत्वारि वाग्पदानि, त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं, त्वं शक्तित्रयात्मकः, त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं, ಸ್ವಂ ಬ್ರಹ್ಮಾ ತ್ವಂ ವಿಷ್ಣು ಸ್ವಂ ರುದ್ರ ಸ್ವಂ ಇಂದ್ರ ಸ್ವಂ ಅಗ್ನೇ ಸ್ವಂ ವಾಯು ಸ್ವಂ ಸೂರ್ಯ ಸ್ವಂ ಚಂದ್ರಮಾ ಸ್ವಂ ಬ್ರಹ್ಮ ಭೂರ್ಭುವ ಸ್ವರೋಂ ಗಣಾದಿಂ ಪೂರ್ವಮುಚ್ಚಾರ್ಯ ವರ್ಣಾದಿಂ ತದನಂತರಂ ಅನುಸ್ವಾರಃ ಪರತರಃ ಅರ್ಧೇಂದುರಸಿತಂ ತಾರೇಣ ರುದ್ಧಂ ಏತತ್ತವ ಮನುಸ್ವರೂಪಂ ಗಕಾರ ಪೂರ್ವರೂಪಂ ಅಕಾರೋ ಮಧ್ಯಮರೂಪಂ ಅನುಸ್ವಾರಶ್ಚಾಂತಿರೂಪಂ ಬಿಂದುರತ್ತರರೂಪಂ ನಾದಸಂಧಾನಂ ಸಂಹಿತಾ ಸಂಧಿಃ ಸೈಷಾ ಗಣೇಶ ವಿದ್ಯಾ ಘನಕರ್ಷಿಃ ನಿಚಲದ್ಗಾಯತ್ರೀ ಛಂದಃ ಗಣಪತಿರ್ದೇವತಾ ಓಂ ಗಂ ಗಣಪತಯೇ ನಮಃ ಏಕದಂತಾಯ ವಿಮಹೆ ವಕ್ರದಂಡಾಯ ಧೀಮಹಿ ತನ್ನೋದಂತೀ ಪ್ರಚೋದಯಾತ್ ಏಕದಂತಂ ಚತುರಹಸ್ತಂ ಪಾಶಮಂಕುಶಧಾರಿಣಂ ರದಂಜವರ್ಣಂ ಹಸ್ತೈರ್ಬಿಭ್ರಾಣಂ ಮೂಷಕಧ್ವಜಂ ರಕ್ತಂ ಲಂಬೋದರಂ ಶೂರ್ಪಕರ್ಣಕಂ ರಕ್ತವಾಸಸಂ ರಕ್ತಗಂಧಾನುಲಿಪ್ತಾಂಗಂ ರಕ್ತಪುಷ್ಪೈಃ ಸುಪೂರಿತಂ ಭಕ್ತಾನುಕಂಪಿತಂ ದೇವಂ ಜಗತ್ಕಾರಣಮಚ್ಯುತಂ ಆವಿರ್ಭೂತಂ ಚ ದೃಷ್ಟಾದೌ ಪ್ರಕೃತೇ ಪುರುಷಾತ್ಪರಂ ಏವಂ ಜಾಯತಿ ಯೋ ನಿತ್ಯಂ ಸ ಯೋಗಿ ಯೋಗಿನಾಂ ವರಃ ನಮೋ ವ್ರತಪತಯೇ ನಮೋ ಗಣಪತಯೇ ನಮಃ ಪ್ರಮಥಪತಯೇ ನಮಸ್ತೆ ಅಸ್ತು ಲಂಬೋದರೈಕದಂತಾಯ ವಿಘ್ನನಾಶಿನೇ ಶಿವಸುತಾಯ ವರದಮೂರ್ತಯೇ ನಮಃ ಏತದಥರ್ವಶೀರ್ಷಂಯೋಧೀತೆ ಸ ಬ್ರಹ್ಮ ಭೂಯಾಯ ಕಲ್ಪತೆ ಸಸರ್ವದಸ್ಯೈರ್ನಿಬಾಧ್ಯತೆ ಸಸರ್ವದಸುಖಮೇಧತೆ ಸರ್ವಂಚ ಮಹಾಪಾಪಾತ್ ಪ್ರಮುಚ್ಯತೆ ಸಹರ್ಮಧಿಯಾನೋ ಪಾಪಂ ನಾಶಯತಿ ಪ್ರಾತರಧಿಯಾನೋ ರಾತ್ರಿಗತಂ ಪಾಪಂ ನಾಶಯತಿ ಸಾಯಂ ಪ್ರಾತಃ ಪ್ರಯುಂಜಾನೋ ಅಪಾಪೋ ಭವತಿ ಸರ್ವತ್ರಾಧಿಯಾನೋಪವಿಘ್ನೋ ಭವತಿ ಧರ್ಮಾರ್ಥಕಾಮೋಕ್ಷಂ ಚ ವಿಂದತಿ ಇದಮಧರ್ಮಶೀರ್ಷಮಶಿಷ್ಯಾಯ ನ ದೇಯಂ ಯೋ ಯದಿ ಮೋಹಾದ್ದಾಶ್ಯತಿ ಸ ಪಾಪೀಯಾನ್ ಭವತಿ ಸಹಸ್ರಾವರ್ತನಾದ ಯಯ್ಯಂ ಕಾಮಮಧೀತೆ ತಹಂತಮನೇನ ಸಾಧಯೇತ ಅನೇನ ಗಣಪತಿಮಿ ಸಂಚತಿ ಸ ವಾಗ್ಮೀ ಭವತಿ ಚತುರ್ಥ್ಯಾ ಮನಸ್ನಂದಪತಿ ಸ ವಿದ್ಯಾವಾನ್ ಭವತಿ ಇತ್ಯಥರ್ವಣ ವಾಕ್ಯಂ ಬ್ರಹ್ಮಾದ್ಯಾಚರಣಂ ವಿಧಿಯಾತ್ ನ ಬಿಭೇತಿ ಕದಾಚನೇತಿ ಯೋ ದೂರ್ವಾಂಗುರೈರೇತಿ ಸ ವೈ ಶ್ರವಣೋಪಮೋ ಭವತಿ ಯೋ ಲಾಜೈರ್ಹೃತಿ ಸಯಶೋವಾನ್ ಭವತಿ ಸ ಮೇಧಾವಾನ್ ಭವತಿ ಯೋ ಮೋದಕ ಸಹಸ್ರೇಣ ಯಜತಿ ಸವಾಂಛಿತ ಫಲಮವಾಪ್ನೋತಿ ಯಸ್ಸಾಧ್ಯ ತಮಿಭಿರ್ಯಜತಿ ಸ ಸರ್ವಂ ಲಭತೆ ಸದರಂ ಲಭತೆ ಅಷ್ಟೌ ಬ್ರಾಹ್ಮಣಾನ್ ಸಮ್ಯಗ್ರಾಹಯಿತ್ವಾ ಸೂರ್ಯವರ್ಜಸ್ವೀ ಭವತಿ ಸೂರ್ಯಗ್ರಹೇ ಮಹಾನದ್ಯಾಂ ಪ್ರತಿಮಾ ಸನ್ನಿಧೌ ವಾಜಕ್ತ್ವಾ ಸಿದ್ಧಮಂತ್ರೋ ಭವತಿ ಮಹಾವಿಘ್ನಾತ್ ಪ್ರಮುಚ್ಯತೆ ಮಹಾದೋಷಾತ್ ಪ್ರಮುಚ್ಯತೆ ಮಹಾಪಾಪಾತ್ ಪ್ರಮುಚ್ಯತೆ ಸರ್ವವಿದ ಭವತಿ ಸ ಸರ್ವವಿದ ಭವತಿ ಯ ಏವಂ ವೇದ ಇತ್ಯುಪನಿಷದ ಸಹನಾಭವತು ಸಹನೌ ಭುನಕ್ತು ಸಹ ವೀರ್ಯಂಕರವಾವಹೈ ತೇಜಸ್ವಿನಾವಧೀತಮಸ್ತು ಮಾಮಿದ್ವಿಷಾವಹೈ ಓಂ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ ಶಾಂತಿ.
ಆತಾ ಆಪಲಾ ಅಮೃತಾಭಿಷೇಕ ಪೂರ್ಣ ಝಾಲಾಯ ಅಸ ಕರಾ ಪಾಣ್ಯಾತ ದುರ್ವಾ ಬುಡವುನ್ ಘ್ಯಾ ಆಣಿ ಗಣಪತಿವರ ದೊಂದಾ ಪಾಣಿ ಪ್ರೋಕ್ಷಣ ಕರಾ. ಮಹಾಅಭಿಷೇಕ ಸ್ನಾನಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ನಾನಾಂತೆ ಶುದ್ಧೋದಕಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಶಂಖಾತ್ಲ ಥೋಡೆ ಪಾಣಿ ಘ್ಯಾ ಆಣಿ ತೇ ಗಣಪತಿವರ ಪ್ರೋಕ್ಷಣ ಕರಾ. ಶಂಖೋದಕ ಸ್ನಾನಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಆತಾ ಗಣೇಶಾಲಾ ದುರ್ವೇನ ಸುವಾಸಿಕ ತೇಲ್ ಕಿವಾ ಅತ್ತರ್ ಲಾವಾ. ಶ್ರೀ ಸಿದ್ಧಿವಿನಾಯಕಾಯ ನಮಃ. ಮಾಂಗಲಿಕ ಸ್ನಾನಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಝಾಲ ಆತಾ ಥೋಡೆ ಪಳಿ ಪಾಣಿ ಘ್ಯಾ. या निरांजनावर ते तापवा आणि ते उष्णोदक म्हणून देवावर प्रोक्षण करा. स्नानांते उष्णोदक स्नानम समर्पयामी. आता हे जी वस्त्र आणली आहेत कापसाची वस्त्र जानवं असं देवाला अर्पण करा. गंध लावा आणि अलंकार म्हणून अक्षता वहा. श्री सिद्धिविनायकाय नमः. कार्पास वस्त्रे यज्ञोपवीतम ಚ ವಿಲೇಪನಾರ್ಥೆ ಚಂದನಂ ತಥೈವ ಅಲಂಕಾರಾರ್ಥೆ ಅಕ್ಷತಾನ್ ಸಮರ್ಪಯಾಮಿ. ಯಾನಂತರ ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಲಾ ಹಳದ್ ಪಿಂಜರ್ ಶೇಂದೂರ್ ಆಣಿ ಸುವಾಸಿತ್ ಫುಲ ವಾ ವಾ. ಶ್ರೀ ಸಿದ್ಧಿವಿನಾಯಕಾಯ ನಮಃ. ಹರಿದ್ರಾ ಕುಂಕುಮಂ ಸೌಭಾಗ್ಯದ್ರವ್ಯಂ सिंदूरं नाना परिमल द्रव्यं यथा कालोद्भवानी पुष्पाणी च समर्पयामि. वाहिली फुलं
हो.
आता यानंतर श्री गणपतीच्या विविध अंगांची पूजा करायची आहे. आपण असं करा, मी मंत्र म्हणत असताना दुर्वा किंवा फुलं गणपतीच्या मूर्तीवर पाहता.
अच्छा.
गणेश्वराय नमः पादौ पूजयामि, विघ्नराजाय नमः जानुनी पूजयामि, आखुवाहनाय नमः ऊरू पूजयामि, हेरंबाय नमः कटी पूजयामि, लंबोदराय नमः उदरं पूजयामि, गौरीसुताय नमः स्तनौ पूजयामि, गणनायकाय नमः हृदयं पूजयामि, सूर्यकर्णाय नमः कंठं पूजयामि, स्कंदाग्रजाय नमः स्कंधौ पूजयामि, पाशहस्ताय नमः हस्तौ पूजयामि, गजवक्त्राय नमः वक्त्रं पूजयामि, विघ्नहंत्रे नमः ललाटं पूजयामि, सर्वेश्वराय नमः शिरः पूजयामि, गणाधिपाय नमः सर्वांगं पूजयामि. आता यानंतर ही निनाळी पत्रीची जुडी आहे ना, ठीक आहे, त्याच्यातली जेवढी काही तुम्हाला उपलब्ध असतील ती आपण देवाला अर्पण करा. सर्वसाधारणपणे आपल्याला मालतीचं पान, भृंगराज पान पत्र, श्वेत म्हणजे पांढरी दुर्वा, धत्तूर पत्र, शमी पत्र, बृहती पत्र, अर्कपत्र, विष्णुक्रांता पत्र, देवदारू पत्र, अश्वत्थ पत्र, केतकी पत्र, अगस्त्याचं पान, अशी विविध पत्र 21 प्रकारची पत्री व्हायची. पण तुम्हाला जेवढी असतील ते वा, बाकीचं तुम्ही अक्षता अर्पण करा. व्हायला पत्री. यानंतर देवासमोर उद्बत्ती आणि निरांजन ओवाळा. श्री सिद्धिविनायकाय नमः धूपम दीपम च समर्पयामि. आता नैवेद्य दाखवायचा आहे, पुन्हा एकदा दूध वगैरे तिथे ठेवा आणि दुधाचा नैवेद्य दाखवा, किंवा जे काही खारीक बदाम वगैरे आणले असतील तेही ठेवा, प्रसाद ठेवा आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. श्री सिद्धिविनायका नमः नैवेद्यम समर्पयामि. दाखवा नैवेद्य असं एकदा पाणी फिरवायचं. प्राणाय स्वाम अपान स्वाम ध्यानाय स्वाम धन सन सोम सम ब्रह्मणे स्वाहा. पुन्हा ओम प्राणाय स्वाम अपान स्वाम ध्यानाय स्वाम धन सन सोम सम ब्रह्मणे स्वाहा. यानंतर तामनात 3 वेळाला पाणी सोडा. उत्तरापोषणम समर्पयामि, हस्त प्रक्षालन समर्पयामि, मुख प्रक्षालन च समर्पयामि. आता गणेशाला फुलानं गंध लावा. करोद्वर्तनार्थे चंदनम समर्पयामि. देवासमोर विडा ठेवा, ठेवलात त्याच्या खारी बदाम वगैरे ठेवा आणि महादक्षिणा म्हणून त्यावर काही पैसे ठेवून पाणी सोडा. श्री सिद्धिविनायकाय नमः मुखवासार्थे पूगी फलतांबूलम सुवर्ण निष्क्रय दक्षिणांच समर्पयामि. यानंतर गणेशासमोर एक नारळ हा जो ठेवलेला आहे त्याच्यावर पाणी सोडा. इदं फलं मया देव स्थापितं पुरतस्तव तेन मे सुफलावाप्तिर्भवेत् जन्मनि जन्मनि फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलाश्च मनोरथाः. श्री सिद्धिविनायकाय नमः नारिकेलफलं समर्पयामि. आता ही पहा, 21 दुर्वांची एक जुडी आहे ती हातात घ्या आणि दरवेळेला 2 दुर्वा व्हायच्या.
अच्छा.
मग एक दुर्वा शिल्लक राहील ती मी सांगतो. दरवेळी मी मंत्र म्हणतो तुम्ही वाहा. ओम गणाधिपाय नमः, ओम उमापुत्राय नमः दुर्वायुगम समर्पयामि, अघनाशनाय नमः दुर्वायुगम समर्पयामि, विनायकाय नमः दुर्वायुगम समर्पयामि, ईशपुत्राय नमः दुर्वायुगम समर्पयामि, सर्वसिद्धिप्रदायकाय नमः दुर्वायुगम समर्पयामि, एकदंताय नमः दुर्वायुगम समर्पयामि, इभवक्त्राय नमः दुर्वायुगम समर्पयामि, आखुवाहनाय नमः दुर्वायुगम समर्पयामि, कुमारगुरवे नमः दुर्वायुगम समर्पयामि. आता एक उरली ना दुर्वा, ती पहा. गणाधिप नमस्ते स्तु उमा पुत्राघनाशन एकदंते भवक्त्रेति तथा मूषकवाहन विनायकेशपुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक कुमारगुरवे नित्यं पूजनीया प्रयत्नता दुर्वामिकां समर्पयामि. यानंतर ऐका, श्री गणेशाला 108 दुर्वा वाहताना श्री गणपतीची 108 नावं गुंफलेलं हे श्री गणेश नामावली स्तोत्र.
सुमुखा श्री एकदंता कपिला गजकर्णका, लंबोदरा श्री विकटा विघ्ननाशा गणाधिपा, धूम्रकेतु गणाध्यक्षा भालचंद्रा गजानना, बारा नावे तुझी घेता विघ्नमुक्ती तया नरा, गौरी प्रिया शूर्पकर्णा सुरेशा सिंहवाहना, मोरेश्वरा गणश्रेष्ठा रक्तवर्णा दयाघना, चिंतामणे मयूरेशा देवा सिद्धिविनायका, विघ्नेश्वरा सुखाकारा वरदा श्री विनायका, गिरिजात्मजा श्री गणेशा बल्लाळेशा जयप्रदा, महागणपती आद्या ईशा अष्टविनायका, काश्यपेया सदानंदा शिवपुत्रा सुखात्मका विघ्नकर्त्या विघ्नहर्त्या मोददा मोक्षदायका विद्यादात्या वक्रतुंडा गजवक्त्रा गुणेश्वरा महोत्कटा श्रीपरेशा उदारा परमेश्वरा सिद्धिबुद्धिप्रिया श्रेष्ठा कवीशा धरणीश्वरा दुर्वा प्रिया शांतिदात्या विदेहा करुणाकरा शरण्या जगदाधारा इंद्रगर्व विमोचका भक्तप्रिया वेदरूपा योगेशा भवभंजका धूम्रवर्णा चतुर्बाहु अमेया जनकस्तुता त्रिगुणेशा शिवसुता विप्रेशा अघनाशना स्वसंवेद्या ज्ञानदात्या रंजका भवभंजका सदाशिवा सदाचारा हेरंबा भूतिदायका गानप्रिया गानमया गुरुशाप विमोचना गणेश गीता उद्गाता विकटा आखुवाहना भक्तावासा मुद्गलेशा देवांतक विमर्दना पाशांकुशधरा श्रीशा प्रचंडा सिंधुरानना अनामया अनाधारा ओंकारा विश्वपावना आधार पीठा गहना चंडा ध्यान परायणा ब्रह्मणस्पति ब्रह्मण्या प्रणतार्ति निवारणा निष्कला निर्मला नित्या व्यास गर्व विमोचका गंभीजाक्षर संयुक्ता कीर्तिदा शोकहारका मेधादात्या त्रिशक्तिशा गुण प्राज्ञा गुणाकरा विघ्नराजा गणक्रोधा शुक्लांबराधरा परा रक्तवस्त्रा रक्तवर्णा स्कंदाग्रज सुमंगला गणेशाची अशी नावे लाभली शोभली बरी नेमाने जपता लाभे भुक्ति मुक्ति ही सत्वरी शाकिनी डाकिनी भूते आधि व्याधि समस्त ही हरती सगळ्या चिंता गणेशा तव दर्शने दुर्वांकुर शमी अर्पी लाया मंदार अर्पिजो सहस्र मोदका यज्ञी अर्पी त्या सिद्धिलाभ हो सीतारामे असे स्तोत्र रचुनी अर्पिले असे वाचिता नितने माने सुख शांति सदावसे।
आता कापूर लावा तामनात कापूर लावा आणि आता आरती करायचे बोलवा सगळ्यांना आरतीला
सरा या आरतीला या
मंगलमूर्ति दर्शन मात्रे मान
यज्ञमैदन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् देहनाकम् महिमानसजन्त यत्र पूर्वे साध्वा सन्ति देवाः ॐ राजाय राजाय प्रथय्य साहिने नमो वयं वये श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यम् कामेश्वरो वये श्रवणो ददातु कुबेराय वये श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराज्यमाधिपत्यं समन्तपर्यायेष्यात् सार्वभौमः सार्वायुषान्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय एकराळिति तदप्येष श्लोको विजेतो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्य वसन्गृहे आवेक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवासद इति।
आता सगळ्यांनी फुलं वाहा देवा। श्रीदेवनायका नमः मंत्रपुष्पं समर्पयामि। सगळ्यांची झाली फुलं वाहून? झाली ना।
हो,
आता गणपतीला प्रदक्षिणा घालायची। जागा जरा पुरी असेल तर आपल्या स्वभाव स्वतःच भोवती उजवीकडून डावीकडे असं गोल फिरा। हां, घाला प्रदक्षिणा। या निकानि च पापानि जन्मांतरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिण पदे पदे श्री सिद्धिविनायकाय नमः प्रदक्षिणां समर्पयामि। आता गणपतीला एक साष्टांग नमस्कार घाला, तो तर आपल्याला निश्चित घालता येईल। हां, घाला साष्टांग नमस्कार। नमस्ते विघ्न संहर्त्रे, नमस्ते ईप्सितप्रद, नमस्ते देवदेवेश, नमस्ते गणनायक, ओम सिद्धिविनायकाय नमः नमस्कारं समर्पयामि। आता गणपतीसमोर हात जोडून बसा आणि प्रार्थना करा। मी प्रार्थना सांगतो ती आपण म्हणायची आहे का तुम्ही ऐका? मी म्हणतो विनायक गणेशान सर्वदेव नमस्कृत, पार्वती प्रिय विघ्नेश मम विघ्नान निवारय, आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनं, पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर, मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर, यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे, अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम, तस्मात् कारुण्यभावेन रक्षस्व परमेश्वर, रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामांश्च देहि मे। अनेन म्हणा,
अनेन
मया,
मया
यथा ज्ञानेन,
यथा ज्ञानेन
कृत,
कृत
षोडशोपचार पूजनेन,
षोडशोपचार पूजनेन
तेन,
तेन
श्री
श्री
सिद्धिविनायकः,
सिद्धिविनायकः
प्रियता,
प्रियता।
हा, पाणी सोडा। म्हणजे आपल्याला जेवढं जमलं तेवढी आपण पूजा केली आहे, त्यात काही चुकलं माकलं असेल तर गणपतीनं आपल्याला क्षमा करावी। आता आपली पूजा खरं म्हणजे इथे पूर्ण झालेली आहे, पण आपल्याला जर 21 मोदकाचं वायन द्यायचं असेल तर काय करा? त्या हे बा 21 मोदक आणलेत ना, तळलेले किंवा शिजवलेले तुमचे, त्यातला असं करा एक मोदक देवाच्या हातावर ठेवा।
अच्छा,
ठेवला त्यातले 10 आपल्याला काढून ठेव प्रसाद म्हणून, आणि उरलेले 10 आहेत ते यथावकाश आपल्या गुरुजींना पोचते करा, म्हणजे त्याला वायन देणं आपलं पूर्ण होईल। ठेवलेत काढून?
हो,
मोदक काढून ठेवले। आता पुन्हा 2 आचमन करा। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, पाणी सोडा। ओम गोविंदाय नमः, पुन्हा ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः। अशा रीतीने आपली पूजा आता पूर्ण झालेली आहे, असं करा आपण प्रसाद घ्या, देवाचा प्रसाद आणि तीर्थ सगळ्यांनी घ्यायचं।
वसुंधरे
सुरांचा झुले सोहळा
वरद विनायक संकट हारक
वरद विनायक संकट हारक
जीवदये
तुझ्या दर्शने दिशा जागती या सृष्टीचा तूच सारथी तुझ्या दर्शने दिशा जागती या सृष्टीचा तूच सारथी
निर्णयाचा तू गिरिजात्मक निशिदिनी गाऊ तुझी महती
होऊन ये तू बल्लाळेश्वर
होऊन ये तू बल्लाळेश्वर
ते मज अमृत छाया
याच्यानंतर ज्या दिवशी आपल्याला ह्या देवाचं विसर्जन करायचं असेल गणेशाचं त्याचेही मंत्र आत्ताच सांगून ठेवतो. काय करायचं, विसर्जनाच्या दिवशी आपण नेहमीप्रमाणे पूजा करायची, चंदन अक्षता फुलं हळद कुंकू दुर्वा वाहून आणि उदबत्ती निरांजन राखून पूजा करायची आणि नंतर हातात काही अक्षता घ्यायच्या कुंकू लावलेल्या आणि मी जो मंत्र म्हणतो आहे तो ऐकायचा आणि मग त्या अक्षता देवावर वाहून देवाची मूर्ती थोडी हलवायची आणि नंतरच तिचं विसर्जन करायचं असतं. तर मी आता म्हणून ठेवतो, द्या थोड्याशा अक्षता, मी मंत्रवून ठेवतो. हां पिंजरा लावूया, मी अक्षता मंत्रवून ठेवतो, पुढी करून ठेवू, ज्या दिवशी विसर्जन करायचं असेल तेव्हा त्या वापरायच्या. या अंतुदेव गणा सर्वे पूजा आदाय पार्थिवी इष्टकाम प्रसिद्ध्यर्थम पुनरागमनाय च.
गणपती हो,